नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंयाक ग्लोबल वेलनेस डेस्टिनेशन करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. ह्या दिकेन सरकारी पांवड्यावेल्यान काम लेगीत सुरू जालां अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. ते पयल्या इंडिया इंटरनॅशनल आयुर्वेदा अँड वेलनेस एक्स्पो अँड समीट 2026 उक्तावण सुवाळ्या वेळार मुखेल सोयरे म्हणून उलयताले. हो एक्स्पो आतां दर वर्सा गोंय सरकार आयोजीत करतले अशी घोशणा ह्या वेळार मुखेलमंत्र्यान केली. मुखेलमंत्र्याच्या हस्तुकी गोवा आयुर्वेद धोरण 2026 अनावरण जाले. ह्या वेळार माचेर पतंजली आयुर्वेदाचे वेवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण, राज्याचे मुखेल सचिव व्ही कांदवेलू, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाचे मुखेली पी के प्रजापती तशेंच राजेंद्र बर्वे हजर आशिल्ले.
इन द वर्ल्ड स्ट्रगलिंग विद द लाइफस्टाइल डिसऑर्डर स्ट्रेस अँड इम्बॅलन्स द आयुर्वेदा ऑफर्स द आन्सर दॅट इज अ नॅचरल अफोर्डेबल preventable and holistic. Goa is already known for the globally for its natural beauty, biodiversity and spiritual harmony. But today we are consciously shaping the new identity for the Goa as a global wellness destination. The wellness tourism is eco-friendly, people-centric and sustainable.
Goa he paryatan thal mhanun sansarik pavnyacher famad asa. Hanga yetat te paryatak 2 ते 3 दीस goyat ravtat. मात केरळ सारख्या आयुर्वेदाचो प्रचार करपी राज्यक पर्यटक 17 ते 18 दीस रावतात. सैमान नटिले गोंय लेगीत हे करपाक शकता. गोंयात आयुर्वेद वेलनेस केंद्रां उबारल्यार भलायकी घटमूट करपी राज्य म्हणून गोंयाक वेलनेस ट्युरिझमाच्या नदरेंतल्यान एक आगळी वेगळी ओळख मेळटली अशें आचार्य बाळकृष्ण हांणी म्हळां. देशांतल्या हेर राज्याचे तुळेंत गोंयात कॅन्सराचें प्रमाण उणें आसा ही बरी बाब, मात गोडेमुताचें प्रमाण चड आसा. ह्या दुयेंसाक पयस करपाक आयुर्वेद म्हत्वाचो रामबाण उपाय थारूंक शकतले. भारतीयांनी योग पद्दती आपणावन योग पद्धती ही भारताची कशी ती दाखवून दिवपाची गरज आसा असे आचार्य बाळकृष्ण हांणी म्हळे.
ये गोवा ये सुंदर स्टेट सुंदर प्रांत है. ये सिर्फ क्यों गोवा को समुद्र के किनारे भगवान ने प्रकृति ने दिया घूमने के लिए लोग आए. उसमें वो कह रहे थे कि लगभग 15 दिन 18 दिन लोग ठहरते हैं. यहाँ का एवरेज रेशो निकालोगे आप तो मुझे लगता है 2-3 दिन निकलेगा. तो यदि आप वेलनेस को आयुर्वेद को बेहतरीन जोड़ देते हैं तो जो पर्यटक आया है यदि उनको रुकने का टाइम यदि दुगुना आप कर देते हैं तो दुगुना प्रांत की आय की वृद्धि होगी. यहाँ से सिर्फ पाश्चात्य का प्रभाव नहीं, यहाँ से सनातन का गौरव भी लेकर के आदमी जाएगा, यह हमें पूरा विश्वास है.
नामनेचे दोतोर राजेंद्र बर्वे हांणी ह्या वेळार भारतात 1 लाख मनशांतल्यान 90 जणांक कॅन्सराचे दुयेंस आसा अशें सांगलें. जाल्यार अमेरिकेत हे प्रमाण 1 लाखांतल्यान 370 जणांक कॅन्सराचे दुयेंस जाता अशी माहिती दिली. गोंय राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळ, उच्च शिक्षण संचालनालय आनी इन्फोसीस स्प्रिंग बोर्ड हांच्या सहकार भागीदारी खाला लॅब ऑन व्हील्स चालीक लावपाच्या फाटभुंयेर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हजेरेंत कुजिरा संकुलांत कबलात जाली. विद्यार्थ्यांक आधुनीक डिजिटल शिक्षण, कुशळटाय विकास आनी फुडाराक तयार आशिल्ल्या संदींचेर हाताळणी मेळोवपाचो हेतान हे शिक्षण म्हत्वाचे थारतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. नेताजी सुभाषचंद्र बोस हांच्या जयंतीच्या फाटभुंयेर पणजे काँग्रेस हाऊसांत नेताजी सुभाषचंद्र बोस हांकां आर्गां दिवपाक कार्यावळ आयोजीत केल्ली. ह्या वेळार काँग्रेसीचे कार्यकर्ते तशेंच सेवा दळाचे कार्यकर्ते हजर आशिल्ले. नेताजी हे एक महान फुडारी आशिल्ले अशें ह्या वेळार गोंय बायलां काँग्रेसीचे अध्यक्ष प्रतिक्षा खलप हांणी म्हळें.
आमकां खबर आसा इंडियन नॅशनल आर्मीक एक खूब तेंचे कॉन्ट्रिब्युशन आसा मोठे. ती फूल फौज आनी सेना तयार करपाक तेंचे योगदान आसा आनी तेंच्यांनी आपले काडर आनी रेजिमेंट तयार केल्ले. नेताजी सुभाषचंद्र बोसान जी रेजिमेंट तयार केल्ली तेंचे नांव त्या रेजिमेंटाक आसलेले नेहरू ब्रिगेड, महात्मा गांधी ब्रिगेड आनी एक सांगचे कशें दिसता महिला अध्यक्ष म्हणून गोंय प्रदेशाची की तेंच्यांनी स्पेशल एक महिला फोर्सूय तयार केल्ली तेजे नांव राणी लक्ष्मी ब्रिगेड नाले रेजिमेंट अशें तेंच्यांनी नांव दिल्लेले.
नॅशनल फॉरेन्सीक सायन्सेस युनिव्हर्सिटी ऑफ गोवा कॅम्पसान आयकर विभागाच्या विविध कार्यालयांतल्या आयकर अधिकाऱ्यां खातीर डिजिटल फॉरेन्सीक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणान पुराय केलो. जुलै 2025 सुरू झाल्या ह्या 5 दिसांच्या प्रशिक्षण कार्यावळीत अधिकाऱ्यांक डिजिटल फॉरेन्सीक प्रशिक्षण दिले. नॅशनल फॉरेन्सीक सायन्सेस युनिव्हर्सिटी गोवा कॅम्पसान 2025-26 ह्या अर्थीक वर्सा DGIT विभागातल्या 313 अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण दिला. पणजे वेचाय नोंद केला त्या प्रमाण चडांत चड तापमान 33.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 18.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. देवाबाग हांगा जाल्ल्या काणकोण तालुकास्तरीय आंतरशालीय एथलेटीक स्पर्धेत आमोणे पैंगिणेच्या बलराम निवासी विद्यालयान सगळ्या पिरायेच्या गटात उत्कृश्ट कामगिरी करत वस्तादपण जोडले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 नमस्कार.